एकोणीसाव्या शतकामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे नव्याने स्त्रिया लिहायला लागल्या, त्यावेळेला खरं सांगायचं तर दोन स्त्रियांचे खास असे साहित्य प्रकार हे मानदंड म्हणून आज आपण मानतो असे निर्माण झाले. एक म्हणजे स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्र आणि दुसरी म्हणजे स्त्रियांनी लिहिलेली कविता. हे दोन साहित्य प्रकार हे खास स्त्रियांचे साहित्य प्रकार असे आपण मानलेले आहेत. स्मृतिचित्र लक्ष्मीबाई टिळकांची, त्याच्याही आधी रमाबाई रानड्यांनी त्यांची आत्मकथा लिहिली, पण ती स्वतःची नव्हती, ती रानड्यांची अधिक होती. तरीही तिथपासून आपण जर धरलं तर स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांच्या अगदी सुनीताबाई देशपांड्यांच्या आत्मचरित्रापर्यंत आणि त्याही पुढे अगदी आजही स्त्रिया ज्या हिताईनी स्वतःला उलगडून समोर ठेवत आहेत तिथपर्यंतचा आपण विचार केला तर म्हणजे कमलताई पाध्ये काय, यशोदाबाई पाडगावकर काय, इथपर्यंतची अलीकडच्या काळातली आत्मचरित्रं आपण समोर ठेवली तर हा संबंध आत्मचरित्राचा एक मोठा पैस स्त्रियांचा पाहिला तर लक्षात येईल की या स्त्रियांनी आत्मचरित्राचं दालन हे अतिशय समृद्ध केलेलं दालन आहे. कितीतरी पुरुषांची आत्मचरित्रं आपल्याला आपण वाचतो आणि त्यामध्ये त्यांच्या काळाचं आणि सामाजिक परिस्थितीचं प्रतिबिंब आपल्याला पुष्कळ दिसतं, पण या बायकांनी ज्या धिटाईनी स्वतःच्या आयुष्याकडे पाहिलेलं आहे आणि त्याचं आकलन मांडलेलं आहे ते लक्ष्मीबाईंचं स्मृतिचित्र हा तर अगदी सर्वोच्च मानदंड असा त्याबाबत मानला जातो. कविता स्त्रियांची, बहिणाबाई हा अलीकडच्या काळात आधुनिक मराठी कवितेमध्ये एखाद्या बेटासारखा राहिलेलं हे नाव आहे, हे खरं आहे, पण तरीसुद्धा बहिणाबाईंच्या कवितेची सर पुढे कित्येक काळ कुणाला आलेली नाही, अजूनही ती कधी येईल असं वाटत नाही, इतकी उत्तम कविता बहिणाबाईंनी दिली आहे. आणि रूढार्थाने अशिक्षित असलेली, पण खरं म्हणजे अशिक्षित असं आपण म्हटलं हे चुकीचं आहे, अनक्षर म्हणूया आपण, फार तर निरक्षर म्हणूया, अक्षर ओळख नसतं.